శాంతాకారం భుజగశయనం పద్మనాభం సురేశం విశ్వాధారం గగన సదృశం మేఘవర్ణం శుభాంగం లక్ష్మీకాంతం కమలనయనే యోగివిద్యానుభవ్యం వందే విష్ణుం భవభయహరం సర్వలోకైకనాథం యం బ్రహ్మా వరుణేంద్ర రుద్రమరుతస్తున్వంతి దివ్యైస్తవైః వేదై సాంగ పదక్రమోపనిషదైర్ గాయంతి యం సామగాః ధ్యానావస్థిత తద్గతేన మనసా పశ్యంతి యం యోగినో యస్యాంతన్న విదుస్సురాసురగణ దేవాయ తస్మై నమః. భగవాన్ పరమాత్మన వందన్, దేవకీపుత్ర శ్రీకృష్ణ వందన్, గీతా ధర్మ మండళాలా వందన్, అని ఉపస్థిత సంత సజ్జన శ్రోత్యాన వందన్. అపణ భర్తృహరిచే నీతిశతకాచా అభ్యాస కరతోయ. నీతిశతక ఈ ఎక్ అప్రతిమ వాంగ్మయం అశీ నిర్మితి భర్తృహరిని కెలి ఆయ్. అండ్ త్యాసాఠీ త్యాన్నీ దేవీ శారదేచే జే వర్ణన కెలే ఆయ్ తే అసే కేయూరాన్ విభూషయంతి పురుషం హారాన్ చంద్రోజ్వల న స్నానం న విలేపనం న కుసుమం నాలంకృతా మూర్ధజ వాణ్యేకా సమలం కరోతి పురుషం యా సంస్కృతా ధార్యతే క్షీయంతే ఖలు భూషణాన్ని సతతం వాగ్భూషణం భూషణం. మన వాణీ సోడన్ ఇతర జీ భూషణ అస్తాత్ దండాతల కేయూర్ మనా గళ్యాతలే హార మనా కివా స్నాన విలేపన హే సర్వ నైస హోణార అస్త పణ ఏక్ విద్యాయ భూషణ జర్ కంఠాన్ ధారణ కేలం వాణీ శారదేచ తర్ తే అక్షయ అస్త మనం త్యా సరస్వతిలా అపణ వందన కరుయా. యా కుందేందు తుషార హార ధవల యా శుభ్ర వస్త్రామృత యా వీణావర దండ మండితకర యా శ్వేత పద్మాసనం యా బ్రహ్మాచ్యుత శంకర ప్రభృతిభిర్ దేవైః సదా వందితా సా మాం పాతు సరస్వతీ భగవతి నిశేష దాడ్యాపా. భర్తృహరిచ నీతి శతక. భర్తృహరిని అప్పుడు మైతే తీన్ శతకాంచి రచన కలిగి తెచ్చి శతకత్రయీ ప్రసిద్ధ ఆయ్. భర్తృహరి ఆ ఉజ్జయినిచా రాజా విక్రమాదిత్యచా భావు తెచ్చా సంసారాత్ త్యాలా సురువాతిలా జే అనుభవ అలే त्यामुळे तो प्रपंचातून परमार्थाकडे वळला. याम संतयामि सत्याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता असे जे त्याचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत त्यामुळे तो प्रपंचातून बाहेर पडला आणि त्यांनी नंतर नाथपंथाची दीक्षा घेतली असा हा भर्तृहरी. त्याने त्याच्या सुरुवातीच्या काळात जे शतक लिहिलं ते होतं शृंगारा शतक, नंतर त्यांनी लिहिलं ते होतं नीती शतक, आणि सगळ्यात शेवटी लिहिलं ते होतं वैराग्य शतक. अशा या शतकत्रयीचा करता म्हणून भर्तृहरी ओळखला जातो. आणि त्याचा नीतिशतकाचा अभ्यास आपण करतो आहे. त्यांनी जे नीतिशतक म्हणजे 100 श्लोकांचा एक नीती सांगितलेली आहे ती, त्याच्यात त्यांनी 10 भाग केलेले आहेत. 10 वेगवेगळ्या विषयांच्यावर त्यांनी सांगितलेले आहे, त्याला त्यांनी पद्धती असं म्हटलेलं आहे. त्या 10 पद्धती नावाच्या या गटातनं आपण पहिल्यांदा मूर्ख लक्षणं पाहिली, नंतर विद्येबद्दल त्याने काय म्हटलं आहे ते पाहिलं, मान किंवा स्वाभिमान याच्याबद्दलचं त्याचं म्हणणं पाहिलं, मागच्या महिन्यात आपण अर्थ किंवा धन याबद्द धन किती महत्त्वाचं आहे की जातीर यात रसात अलम जात खड्ड्यात जाऊ देत गुण त्याच्याहीपेक्षा खाली जाऊ देत. एक माणसाला धन असलं की पुरे असे ते त्याचे धनाबद्दलचे विचार आपण पाहिले. आणि आता आजचा विषय आहे, आजच्या पद्धतीचा विषय आहे दुर्जन. भर्तृहरींनी काय किंवा सगळ्या संतांनी काय चांगलं काय ते सांगायच्या आधी वाईट काय ते सांगितलेले आहेत. त्यांनी विद्येची किंवा ज्ञानाची महती सांगायच्या आधी मूर्ख लक्षणं सांगितलेली आहेत. कारण समर्थ म्हणतात तसं आधी मूर्ख लक्षणं का सांगितली की त्यागाचं, त्याचा त्याग करून मग विद्येला स्वीकारायचं आहे. तसंच आधी आता त्याने दुर्जनाची लक्षणं सांगितली आहेत आणि मग पुढच्या पद्धतीत सुजनाची लक्षणं सांगितलेली आहेत. आज आपण त्यांची दुर्जनाची लक्षणं काय काय सांगितली आहेत ती पाहणार. दुर्जन म्हणजे पापी, त्याला भर्तृहरींनी पापी म्हटलेलं आहे. म्हणजे कोण? तर निंद्य कर्म करणारे. आणि आपल्या धर्माने काय सांगितलं आहे, अकृतम नैव कर्तव्यम पण प्राणत्यागे समुपस्थिते न च कृत्यम परित्याज्य. जे आपल्याला कर्तव्य आहे ते अगदी प्राणाचं भय उत्पन्न झालं तरीसुद्धा त्यांचा त्याग करू नये. एष धर्म सनातना, हा असा आपला सनातन धर्म आहे. पण दुष्ट माणसं काय करतात, तर आपला दुष्ट धर्म सोडत नाही, काहीही केलं तरी ते बदलत नाही, उपदेशाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, म्हणजे त्यांचं अंतर मन जे असतं तेच मलिन झालेलं असतं. म्हणून असं म्हटलं जातं की अंतर्मलो दुष्टा तीर्थ स्नाने शतैरपी न शुद्धयती यथा भांडम सुरया दाहितम चयत. म्हणजे ही जी दुष्ट माणसं असतात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रात जाऊन जरी स्नान केलं, म्हणजे अगदी नर्मदा परिक्रमा केली, गंगेत जाऊन स्नान केलं, गोदावरीत जाऊन स्नान केलं, तरीही ते अंतरंग त्यांचं स्वच्छ होत नाहीत. त्याला उपमा दिली जाते की दारूचं भांडं आपण बाटली म्हणूया, रिकामी केली, अनेक वेळा धुतली, तरी आपण काही ती चांगल्या कामाकरता वापरू शकत नाही, तसं ते दुर्जनांचं अंतःकरण असतं. म्हणजे किंवा दुसरी उपमा दिली ते बांबूचं झाड असतं, ते अगदी मलय पर्वतावर समजा उगवलं, मलय पर्वतावर चंदन वृक्षाचे याने सगळी झाडं म्हणजे सुगंधित होतात, पण बांबूच्या झाडाला कधीही कसलाही सुगंध येत नाही. आणि तसे हे दुष्ट असतात, सज्जनांच्या सहवासात राहिले तरी ते दुष्टच दुष्ट असे येतात, त्यांना कधीही सज्जनत्व त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही. म्हणून म्हणतात खलो न याति साधुताम यद्यपि संबोधितोपी सन, त्यांना कितीही उपदेश केला तरी जसं कारलं कडू ते कडू तसं ते दुष्टच राहतात. आता आपल्याला माहिती आहे नद्यांचं सगळं पाणी समुद्राला जाऊन मिळतं, नद्यांचं पाणी गोड असतं पण समुद्र खारट असतो, इतक्या नद्यांचं पाणी स्वतःमध्ये घेऊन सुद्धा समुद्राचं पाणी कधीही गोड होत नाही, ते खारटच्या खारटच राहतं. तसा हा दुर्जनांचा स्वभाव असतो, कुत्र्याचं शेपूट कसं वाकडं, त्याला मॉलिश करा तेलाने, गरम पाण्याने आंघोळ घाला, ते जसं वाकडत तसं हे दुर्जन असतात. असं म्हणून भर्तृहरीने पुढे दुर्जनांचे विशेष सांगितलेले आहेत. काय म्हणतात ते, अकरुणत्वम अकारण विग्रहा परधने परयोषितेचे स्पृहा सुजन बंधुष्व असहिष्णुता प्रकृतीसिद्धमिदम हे दुरात्मन. हे यांचे प्रकृतीसिद्धच गुण आहेत. काय काय गुण आहेत, तर अकरुणत्व म्हणजे निर्दयता, अकारण विग्रह म्हणजे कारण नसताना वैर धरणं, परधने परयोषितीचे स्पृहा म्हणजे परधन आणि परस्त्री यांच्याबद्दल त्यांना नेहमी हाव असते, आसक्ती असते, सुजन बंधुषु असहिष्णुता अगदी स्वतःचे जे सज्जनाचे मित्र असतात, नातेवाईक असतात, त्यांच्या बाबतीत सुद्धा ते सहिष्णू नसतात, सहनशीलता त्यांच्या गावीही नसते. प्रकृती सिद्ध विधम हे दुरात्मना, पापी लोकांचं हा असा प्रकृती सिद्ध मुळापासूनच तो स्वभाव असा असतो आणि तो कधीही बदलत नाही. अकारण तो वैर, कारण नसताना ते वैर धरतात. परस्त्री आणि परधन यांच्याबद्दलची अभिलाषा म्हणजे परानिया पराविया नारी माऊली समान वगैरे त्यांना काही माहीतच नसतं आणि ते स्वजनांच्याशी सुद्धा ते वाईट वागतात. स्वतःचे नातेवाईक मित्र म्हणजे ते कायम दुष्टच असतात आणि ते गरीब आणि कमजोर माणसांना त्रास देण्यात धन्यता मानतात, त्यांना सतावतात, परस्त्रियांची छेड काढतात, बलात्कारासारखे गुन्हे करतात आणि दुसऱ्यांना ते नेहमी संघर्ष वाढवत असतात, दुसऱ्यांची संपत्ती हडप करत असतात. परधने त्यांची सगळी स्पृहा असते. आणि मग आता आपण बघतो कोयता गायन काय जमवतात, दहशत काय माजवतात आणि सचशील माणसांना बदनामी, सचशील माणसांची बदनामी करतात, अनेक प्रकारे त्यांना त्रास देतात, खंडणी वसूल करतात, अपहरण करतात, म्हणजे दुसऱ्यांना छळणं हाच या दुर्जनांचा स्वभाव असतो. म्हणून वामन पंडितांनी भाषांतर करताना म्हटलंय फुका कोरडे वैरकी निर्दयत्व, फुका कारण नसताना वैर, फुका कोरडे वैरकी निर्दयत्व, परस्त्री परद्रव्य हे मुख्य तत्व, अनिष्टत्व चिंती सुहृद बांधवांचे सुहृदा बंधन म्हणजे नातेवाईकांच्या बद्दल सुद्धा ते चांगला विचार करत नाहीत, स्वतः सिद्ध हे रूपबाई दुर्जनांचे, असा हा दुर्जनांचा स्वभाव असतो. आता आपण कितीतरी दुर्जनांच्या बद्दल पुराणातनं महाभारत रामायण सगळीकडे वाचलेलं आहे. हिरण्यकश्यप स्वतःच्या मुलाचा सुद्धा त्यांनी छळ केला, म्हणजे किती तो दुरात्मा असेल बघा, दुष्टपणाची किती परिसीमा असेल. कौरव पांडवांना फसवणारे, त्यांचं धन राज्य दौलत बायको सगळं हरण करणारे आणि आपल्या भावंडांना ठार मारून गादी बळकवणारे मुघल सम्राट तर आपल्याला प्रसिद्धच आहेत. संभाजी महाराजांचे हालहाल करून त्यांचा जीव घेणारा औरंगजेब, असे जे सगळे ते या सगळे असे सगळे दुष्ट असतात, अकारण वैर आणि कधीही त्यांच्या मनात करुणा नसते. म्हणजे असं म्हटलं जातं की नागाच्या दातात विष असतं, माशीच्या डोक्यात असतं आणि विंचवाच्या शेपटीत असतं, पण या दुर्जनांच्या मात्र सर्वांगातच विष असतं. म्हणजे तक्षकस्य विषम दंते मक्षिकाया शिरो विषम, वृश्चिकस्य तू विषम पुच्छे सर्वांगे दुर्जनस्य तत्. दुर्जनाच्या सर्वांगात विष भरलेलं असतं. आणि मग सर्प आणि दुर्जन यांची जर तुलना करायची झाली तर एका कवींनी म्हटलंय सर्प बरा दुर्जनापेक्षा, कारण तो त्याच्यावर कोणाचा पाय पडला त्याला धक्का लागला तरच चावा घेतो, पण दुर्जन मात्र आकारण पदोपदी दुसऱ्यांना चावत चुकलेले असतात, दुसऱ्यांना त्रास देत असतात. दुर्जनस्यचे सर्पस्य वरम सर्पो न दुर्जन, दुर्जनापेक्षा तो सर्प सर्पापेक्षा ते दुर्जन वाईट असतात. सर्पोदशती कालेन, म्हणजे त्याच्यावर पाय पडला त्याला मृत्यूचं भय उत्पन्न झालं तर सर्पोदशती, दुर्जनम तू पदे पदे, पण दुर्जन मात्र पावला पावलावर दुसऱ्याला त्रास देत असतात. शिवाय असंही म्हटलं जातं की सर्प काय ते मंत्राने वगैरे शांत होतात, या दुर्जनावर कुठलाही मंत्र उपयोगी पडत नाही. सर्पा क्रूरा खला क्रूरा दोही क्रूरच, पण सर्पात क्रूरतर हा खला, सर्पापेक्षा खल क्रूर असतात, कारण सर्पा शाम्यती मंत्रेण, सर्प मंत्राने शांत होतात, दुर्जन हा नैव शाम्यती, दुर्जन मात्र कशानेही शमत नाही, असे दुर्जन असतात. म्हणून त्यांच्याबद्दल म्हटलं आहे पुढच्या श्लोकात दुर्जन हा परिहर्तव्य, दुर्जनापासून नेहमी लांब राहतं लाव. कसा तो दुर्जन, जरी तो दुर्जन विद्येयालंकृतोपी सन, जरी तो दुर्जन विद्याविभूषित असला उच्च शिक्षित असला तरीसुद्धा त्याच्यापासून लांब राहावं, कारण मणीना भूषिता सर्पा किंवा सौन भयंकर. म्हणजे दुर्जन विद्वान झाला, बुद्धी दिलेली आहे, उलट दुर्जनांना जास्त बुद्धी असते, ते ती वाईट गोष्टींच्याकडे खर्च करतात. दुर्जन किती मोठा असला तरी त्याचा त्यागच करावा, पण तो विद्वान आहे झालेला पण सुसंस्कृत नाही आहे. त्याला अधिकार पद मिळालं आहे शिक्षणामुळे, अगदी मंत्री झालं आहे आणखीन कोण झालं आहे, पण त्याच्याजवळ माणुसकी असेलच असं नाही, त्यामुळे त्या दुर्जनापासून नेहमी लांबच राहावं. जसं सर्प असं एक कवी कल्पना आहे की सर्पाच्या डोक्यावर एक सुंदर मणी असतो, पण म्हणून काय कोणी सर्पाला जवळ करत नाही, सर्पाच्या जवळ जात नाही. जसं त्या सर्पाचा त्याग केला जातो तसंच त्या दुष्टाचाही त्याग केला पाहिजे, कारण त्याचा जन्मजात स्वभाव जो आहे तो कधी बदलत नाही. बुद्धीच्या जोरावर दुर्जन विद्याध्ययन करतात, अगदी शास्त्रीय पंडित होतात, पण दुष्ट ते दुष्टच, उलट त्यांच्या बुद्धीला आणखीन धार चढते, त्या विषारी अशी धार चढते, दुष्टपणाची धार चढलेली असते, त्यांचा दुष्टपणा भीषण रूप धारण करतो. म्हणजे जसं स्वाती नक्षत्राचा थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो, पण सर्पाच्या मुखात पडला तर त्याचं विष होतं, तशी ती विद्या दुर्जनाला मिळाली की ती पण विषासारखं काम करायला लागते. म्हणजे पाणी कितीदा गरम केलं तरी ते तसं गारच होतं, किंवा लोखंड कितीदाही घासलं तरी त्याचा काही काळेपणा जात नाही, तसा दुष्टाचा दुष्टपणा, काहीही केलं तरी कमी होत नाही. लसणीचा वास उपमा दिली जाते किंवा हिंगाचा वास, दुसरा कशाचाही त्याला सुगंध लावला तरी त्या दोन गोष्टींचा वास जसा नाहीसा होत नाही तसा दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होत नाही. म्हणजे आपण कडू कारलं तुपात घोळलं साखरेत घोळलं ओढलं तुपात तळलं तरी कडू ते कडूच असतं, किंवा कडुनिंबाची पानं आपण वर्षप्रतिपदेला खातो अगदी गुळात घालून खातो तरी ते कडूच्या कडूच लागतात, तसे ते दुर्जन असतात. आणि म्हणून मग महाभारतात एक कणिक नीती नावाचा उल्लेख येतो महाभारताच्या काही कृतीत. हा कणिक नावाचा एक काय म्हणायचं त्याला सल्लागार धृतराष्ट्राच्या पदरी होता, त्याचं काम एकच होतं वाईट कसं वागावं हे शिकवणं, दुष्टपणा कसा करता येईल, कुणाला कसं छळता येईल, पांडवांना कसा आणि किती त्रास देता येईल हे सांगण्यासाठी त्याची नेमणूक झालेली होती. तसे हे दुष्ट असतात, उच्च विद्याविभूषित झाले तरी दुष्ट ते दुष्टच, असे आहे दुर्जन हा परिहर्तव्या विद्येया अलंकृतोपी सन मणिना भूषिता सर्पा किंवा सौन भयंकरा. आणि त्याचं वामन पंडितांनी केलेलं भाषांतर आहे विद्या समन्वितही दुष्ट परित्यजावा, त्यासी बुधेन सहवास कधी करावा। ज्याच्या असे विमलही मणि उत्तमांगी, तो सर्प काय न चढे खल अंतरंगी। म्हणजे दुष्टांच्या बाबतीत भरतरीचा सल्ला काय, त्यासी बुधेन सहवास कधी करावा। बुधे म्हणजे बुधनी, शहाण्या माणसाने सज्जनांशी कधीही सहवासात राहू नये। आता हे सज्जन कसे असतात, दुर्जन कसे असतात, तर त्यांना फक्त दुसऱ्यांच्या वाईट गोष्टीच दिसतात, चांगल्या गोष्टीसुद्धा ते त्यांच्या अशा तिरक्या नजरेने पाहतात की त्याही त्यांना वाईटच दिसतात। मग ते काय म्हणतात, जाड्यम ह्रीमती गण्यते व्रतरुचा दंभहा शुचौ केतव शूरे निर्गुणता मुनौ विमतीना दैन्यम प्रियालापिने तेजस्विन्यवलिप्तता मुखरता वक्त वक्तव्य शक्ती स्थिरे तत्को नाम गुणो भवेत गुणीयसाम दुर्जनही नालंकृता। म्हणजे दुर्जन माणसं जी काय करतात, तर जे मर्यादाशील असतात, लाजेनी जड झालेले असतात म्हणजे मर्यादाशील असतात, त्यांना मूर्ख म्हणतात। म्हणजे काय वागतो आहे हा मूर्खासारखा असं म्हणतात। म्हणजे आता आपण मर्यादाशील माणसं म्हणजे माहिती आहे, आपण सोसायटीत राहतो, वेगवेगळ्या रस्त्यावरनं चालतो, सोसायटीत जो वेळच्या वेळी सोसायटीचे काय ते मेंटेनन्स चार्जेस भरतो, मग त्याला लाज असते ना की असं आपण काही बुडवायचं नाही उशीर, तो न भरणाऱ्यांच्या देखील मूर्ख ठरतो। काय मूर्ख माणूस आहे, एक एप्रिल उजाडला की नाही तर लगेच पैसे भरून टाकले, नाही तर आम्ही बघा कशी टाळाटाळ करतो, भरतच नाही, याचं त्या दुष्टांना भूषण वाटतं। आणि म्हणून ते सज्जनांचं जे मर्यादाशील स्वभाव असतो, लोकलज्जेला भिवून वागण्याचा समाज असतो, त्याला ते मूर्खता समजतात, जाड्य म्रियमती त्याला ते जाड्य समजतात। दुसरं, जे व्रताचरण करणारे असतात त्यांना हे दांभिक म्हणतात। म्हणजे ते सात्विक तप जे गीतेत सांगितलेले आहे तसं करणारे तप असले तरी त्या दुष्टांना मात्र ते दांभिक तप, म्हणजे लोकांना दाखवण्याकरता काहीतरी मिळवण्याकरता केलेलं आहे असं वाटतं। जो शूर माणूस असेल तो पराक्रम करतो, युद्धात शत्रूला मारायलाच लागतं, तसं त्या शूराकडनं शत्रूचे सैनिक मारले गेले की त्याला ते निर्दय म्हणतात। काय निर्दय आहे, आता युद्धशास्त्राचा नियमच आहे की शत्रूला मारणं त्याच्यात निर्दयता नाही आहे, पण दुष्ट लोकांचं काय, लोकांना नावच ठेवायची ना, त्यामुळे ते शूराला निर्दय म्हणतात। जे जितेंद्रिय असतात म्हणजे मुनी, त्यांना ते विमतीना म्हणतात। विमतीना म्हणजे अप्रबुद्ध, मूर्ख, म्हणजे जे तापसी असतात, मुनी असतात, ते आपल्या सगळ्या इंद्रियांच्यावर नियंत्रण ठेवतात। म्हणजे त्याचं कौतुक तर करायचं राहिलंच, त्यांना हे काय म्हणतात, काय हा मूर्ख आहेत, इतके भोग आहेत, ते भोग न घेताच हे म्हणतात, काय मूर्खपणा, माणसाला माणसाच्या जन्माला येऊन दारू पित नाहीत, नॉनव्हेज खात नाहीत, कसले हे मुनी, काही त्यांना अर्थ नाही। म्हणजे त्यांनाही नावं ठेवतात, ते सदाचरणी असतात, त्यांचे इंद्रिय निग्रह जबर असतो, तरी ते त्यांची मूर्ख म्हणून संभावना करत असतात। जे गोड बोलतात, म्हणजे जे गीतेत वाचिक तप सांगितलेलं आहे, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत, म्हणजे कुणालाही मनाला त्रास होणार नाही असं, किंवा माऊलींनी जे शब्द वापरलेत, मितुले आणि मवाळ शब्द जायचे केवळ अमृताचे कल्लोळ, असे शब्द बोलणारा माणूस त्यांच्या लेखी दीन दुबळा ठरतो। काय इतकं कशाला, सगळ्यांची अगदी अनम्रतेने बोलायला पाहिजे, गोड बोलायला पाहिजे, त्याला ते मूर्खपणा समजतात। उगाच लोकांची अर्जव करत बसायची, उगाच मंदरणी करायची, असं ते गोड बोलणाऱ्याला म्हणतात। जो तेजस्वी असेल, खरोखरच तेजस्विन्य तेजस्वीने असेल, त्याला गर्विष्ठ म्हणतात। म्हणजे साधं वागणाऱ्याला, नम्रतेने वागणाऱ्याला अगदी दीन दुबळा समजायचं, आणि जो तेजस्वी आहे म्हणजे ज्याच्याजवळ मान आहे तो मानानेच जगतो, त्याला गर्विष्ठ म्हणायचं। जो उत्तम वक्ता आहे, ज्याच्याजवळ वक्तृत्व शक्ती आहे, त्याला वाचाळ म्हणायचं। काय वाचाळ आहे, काय बडबडी आहे, असं त्याला म्हणायचं। आणि जो न बोलणारा असेल त्याला दुर्बल म्हणायचं। त्याच्या तोंडावर तरची माझीसुद्धा हलत नाही, त्याच्या तोंडून शब्दसुद्धा फुटत नाही, असं त्या शांत माणसाला म्हणायचं। असा म्हणजे गुणवंतांचे जे जे सगळे गुण आहेत, की मर्यादेने वागणं, रसस्थ वागणं, शुचिरभूतपणे वागणं, अर्जवाने बोलणं, तेजस्वी आपलं स्वाभिमानी असणं, उत्तम वक्तृत्व शक्ती असणं, शांत असणं, हे जे सगळे गुणवंतांचे गुण आहेत, त्या सगळ्यांची दुर्जन निंदा करतात। म्हणून शहाण्यांनी दुर्जनांचा संघ करू नये, कारण ते कसे असतात, वामन पंडितांनी भाषांतर केलं आहे, लज्जेने जण दांभिक व्रतीपणे, कापट्य शौचे गणी, शौर्य निर्दय आर्जवे बडबड्या, किदीन सद्भाषणे मानेच्छा तरी मूर्ख की बडबड्या, वक्ता निकामी भला ऐसा तो गुण कोणता, खलजनी नाहीच तो निंदिला. असा एक तरी गुण आहे का गुणवंतांचा की ज्याची हे दुर्जन निंदा करत नाहीत, कारण निंदा करणं हाच त्यांचा स्वभाव असतो. त्यांना चांगलं काही दिसतच नसतं, म्हणजे काविळी झालेल्या माणसाला तसं सगळीकडे पिवळंच दिसतं, तसं या दुर्जनाला सज्जनाचे सगळे गुण वाईटच दिसत असतात. गुणग्राहकता हा शब्दच त्यांच्या कोशात नसतो, असे दुर्जन. आणि मग या दुर्जनांचे जे दुर्गुण असतात सगळे एका दुर्गुणात इतका मोठे असतात की आणखीन दुर्गुणांची आवश्यकताच नाही असं सांगण्याकरता भर्तृहरीने आता पुढच्या श्लोकात थोडं वेगळ्या तऱ्हेने वर्णन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, लोभश्चेत अगुणे न किम विषुनता यद्यस्ती किम पातकैही, सत्यम चेत तपसा किं शुची मनो यद्यस्ती तीर्थे न किम शौजन्यम यदि चेत निजेही सुमही अद्यस्ती किं मंडनैही सद्विद्यत यदि किं धनैरपयशो यद्यस्ती किं मृत्युन. म्हणजे काही दुर्जन त्यांना लोभ आणि दुष्टपणा हे जे दुर्गुण असतील इतर कशाचीही आवश्यकता नाही हे सांगण्यासाठी भर्तृहरीने याच्यात चांगल्या पद्धतीने चांगल्या तऱ्हांची पण उदाहरणं दिली आहेत. काय की सत्य असेल तर त्याच्याहून दुसरं तप कोणतं, सत्य असेल तर आणखीन तप जो सत्याने वागतो त्याला आणखीन कुठलाही तप करण्याची आवश्यकता नाही. जो मन शुद्ध आहे त्याला तीर्थक्षेत्री भटकण्याची आवश्यकता नाही. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची असं असतं त्याला उगाच तीर्थयात्रा करत बसण्याची काही आवश्यकता नाही. सौजन्यम यदि चेत किम निजेहि, जो सौजन्याने वागतो सुजनतेने वागतो सर्वत्र भगवंतच बसतो त्याला नातेवाईकसुद्धा असण्याची गरज नाही. नातेवाईक असण्याची गरज नाही का, सगळेच जण त्याचे नातेवाईक असतात, सर्वच जण त्याचे नातेवाईक असतात, पण तो सर्वत्र देव पाहत असतो, प्रत्येकात तो ईश्वर बघत असतो. त्याला म्हणजे ते जे म्हणतात ना, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, त्यांना सगळीकडे कृष्णच दिसत असतो, सगळे नातेवाईकच दिसत असतात. त्यामुळे सौजन्यम यदि किम निजे, मग आणखी नातेवाईकांची काय आवश्यकता आहे, ते त्याला आपोआपच सगळे लाभत असतात. नंतर सज्जनपणा असला तर आणखीन भूषणांची कीर्ती असली, कीर्ती पसरलेली आहे तर त्यांना दागिन्यांची आवश्यकता नसते. तो माणूस कोण गोल्ड मॅन आहे याच्यापेक्षा तो माणूस परोपकारी आहे ही कीर्ती जास्त महत्त्वाची असते. तेव्हा कीर्ती असलेल्या माणसाला दागिने घालून मिरवण्याची आवश्यकता नसते. आणि सद्विद्या ज्याच्याजवळ आहे त्याला धना त्याच्यापुढे धनाची काही किंमत नसते, त्याचं विद्या हेच धन त्याच्याजवळ असतं. आणि अपयश ज्याला येतं त्याला मृत्यूच्यात काय आणखीन मिळायचे, अपयश हेच मृत्यू मानलेलं आहे. म्हणजे जेव्हा अर्जुन म्हणतो आता मी युद्ध करणार नाही शस्त्र टाकून देतो, तेव्हा श्रीकृष्ण कान उघडणी करताना त्याची म्हणतात पण याच्यामुळे तू पळपुटा होशील, पळपुटा म्हणून शत्रू आणि मित्रसुद्धा तुझी निंदा करतील. आणि वीराला निंदा ही मृत्यूचा मान असते. तेव्हा अपकीर्ती होणं त्या अपकीर्तीसाठी लोकात ओळखलं जाणं हे असेल तर आणखीन मृत्यू तरी काय करायचे, ही अशी चांगली उदाहरणं देऊन मग भर्तृहरीने म्हटलं आहे की लोभश्चेत अगुणे नकिम पिशुनता यद्यस्ति किम पातक आहे. लोभ जर असेल तर दुसरा कुठचा दुर्गुण असायला पाहिजे, त्या लोभाच्या पाठोपाठ सगळे दुर्गुण येत असतात. आणि पिशुनता म्हणजे दुष्टपणा असेल तर आणखीन पाप करण्याची काय जरूर आहे वेगळी, दुष्ट माणूस नेहमी पापच करत असतो त्यामुळे त्याला आणखीन काही पाप करण्याची जरूर नसते. कारण लोभ आणि दुष्टपणा हेच दोन सगळ्या दुर्गुणांचं मूळ असतात, सगळ्या त्या वाईट वागण्याचं मूळ तेच असतं. दुष्टपणाच्या सगळ्या जे पापं असतात त्याचं सगळ्याचं मूळ आधी लोभ येत असतं. लोभामुळे आपल्याला माहिती आहे मोह उत्पन्न होतो, तो पूर्ण नाही झाला की क्रोध येतो, मग त्याच्यामुळे नाश होतो. गीतेने आपल्याला तो ऱ्हास कसा होतो ते अगदी छान समजावून सांगितलेलं आहे. ध्यायतो विषयान पुसा संगस्ते शूप जायते, संघात संजायते कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती संमोहा संमोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे एक लोभ असेल कशाच्याही बद्दल
तर माणूस अवनतीच्या त्या सगळ्या पायऱ्या उतरून शेवटी त्याचा नाशच होत असतो आणि मग अशा माणसाला कुठेही सुख लाभत नाही. जर पिशुनता म्हणजे दुष्टपणा असेल तर दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याची हत्या करणं हे आपोआपच त्याच्या हातून घडत असतं, त्यामुळे त्याला दुसरी पापं करण्याची पण जरूर नसते. जैका दुर्गुण लोभ पै पिशुनता जैका महापातके काशाला तप सत्य जै मनसुचे जैका सुती स्तोदके तीर्थोदके काशाला जनपै भलेपण असे का भूषणे कीर्तिजे सद्विद्या जरिका धने मरण दुष्कीर्ते लोकीच पै. म्हणजे ही चांगली उदाहरणं देऊन की सत्य असेल तर तपाची जरूर नाही, मन शुद्ध असेल तर तीर्थक्षेत्री जाण्याची जरूर नाही, सज्जनपणा भलेपणाने वागणाऱ्याला सगळे नातेवाईकच असतात, खरोखर नातेवाईक असण्याची त्याला म्हणजे मग सख्ख कोणी आहे का नाही याचं महत्त्व उरत नाही, जो कीर्तिमान आहे त्याला दागिन्यांची आवश्यकता नाही, सद्विद्या असेल तिथे धनाचाही त्याच्यापुढे काही किंमत नसते, ही सगळी उदाहरण देऊन. आणि लोभ जर असेल तर बाकीचे दुर्गुण असण्याची आवश्यकताच नाही, कारण लोभाच्या पाठोपाठ दुष्टपणाच्या पाठोपाठ सगळे दुर्गुण येतात आणि दुष्टपणा असला तर सगळी पापं आपोआपच घडत असतात. तर त्याच्या पुढच्या श्लोकात भर्तृहरीने त्याच्या मनाला खटकणाऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत सात. हा श्लोक त्याचं जे वामन पंडितांनी भाषांतर केले ते प्रसिद्ध आहे, आपण सगळ्यांनी ते लहानपणी कुठे ना कुठेतरी अभ्यासलेलं असतं. याच्यात त्यांनी सात गोष्टी सांगितल्या आहेत. कशासाठी? तर त्याला असं सांगायचं आहे की राजाजवळ दुष्ट माणसं असणं ही गोष्ट कशी मनाला त्रास देते, त्याच्याकरता त्याने काय काय उदाहरणं दिली. शशिदेव सधूसरो दलित यौवना कामिनी सरोज विगतवा रिजम मुखमन क्षरम स्वाकृते प्रभुर्धन परायण सतत दुर्गत सज्जनो नृपांगणगता खलो मनसे सप्तशल्यानी मे. या सात गोष्टी माझ्या मनाला अतिशय त्रास देणाऱ्या आहेत. आणि वामन पंडितांनी केलेलं भाषांतर आपल्याला माहिती आहे. चंद्राला दिवसा प्रकाश नचणे, काय आठवते की नाही लहानपणी कधी वाचलेलं? चंद्राला दिवसा प्रकाश नचणे ये कामिनीला जरा, जरा बरं का, जरा नाही, ये कामिनीला जरा पद्मावीण तणे निरक्षरमुखी जोसा जिरा गो जिरा दात्याला धन लोभ नित्य वसते दारिद्र्य विद्वज्जने दुष्टाचा पगडा मही पतिगृही ही सात शल्ये मने. कुठच्या कुठच्या सात गोष्टीत त्याने आधी व्यवहारातला सांगितले की दिवसा निस्तेज झालेला चंद्र, आपल्याला माहिती आहे चंद्र रात्रीच प्रकाशमान दिसतो, सूर्य उगवला की तो चंद्र आहे का नाही आकाशात तेही दिसत नाही, तो निष्प्रभ होतो, निस्तेज होतो. नंतर तारुण्य नष्ट झालेली कामिनी, वय झालं की स्त्रीचं सौंदर्य चित्ताकर्षकता काही प्रमाणात कमी होते. पद्मावीण तळे छान चांगलं सुंदर सरोवर आहे पण त्याच्यात एकही कमळ उमललेलं नसेल तर तेही काही शोभायमान दिसत नाही. निरक्षरमुखी जो नेटका साजरा दिसायला अगदी छान आहे, सुंदर आहे, मेकअप केलेला आहे पण एकदा तोंड उघडलं की इतकी अशुद्ध भाषा बाहेर पडायला लागते, लिहिता वाचता येत नाही, निरक्षर असतो, असं ते सौंदर्य काय कामाचं. दात्याला धनलोभ, जे दाता आहे त्याला द्यायचं आहे पण त्याला स्वतःलाच धनाचा लोभ सुटत नाही त्याचा, असा दाता काय कामाचा. नित्य वसते दारिद्र्य विद्वज्जने, विद्वान माणसाच्या नशिबी कायमचं दारिद्र्य लिहिलेलं असणं. आपण ज्या सगळ्या गोष्टी वाचतो बऱ्याचशा त्याची सुरुवातच म्हणे एका गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता, कधी एका गावात एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता, एक श्रीमंत विद्वान राहत होता, अशी एकही गोष्ट आपण वाचलेली नसते. सगळे ब्राह्मण गरीब विद्वान असले तरी दरिद्री असतात, त्यामुळे दारिद्र्य विद्वज्जने हे त्याचं शल्य आहे. आणि मग ही सगळी उदाहरणं सहा दाखले दिलेत, चंद्राला प्रकाश नाही, रूपवतीला वृद्धत्व आलं आहे, तळ्यामध्ये कमळ नाही, देसायला चांगला पण अगदी म्हणजे त्याला शुद्ध बोलतासुद्धा येत नाही, ज्याने दिलं पाहिजे त्याला स्वतःलाच धनाचा लोभ आहे आणि विद्वान असून दरिद्री आहे. याबरोबर सगळ्यात मोठं शल्यकवीचं काय आहे, दुष्टाचा पगडा मही पतिग्रही, राजाला दुष्ट माणूस सल्लागार म्हणून असणं, राजाच्या पदरी सल्लागार म्हणून जर दुष्ट असेल तर सर्व प्रजेला यातना भोगायला लागतात, कारण मग तो दुष्ट सल्लागार प्रजेसाठी अनेक तऱ्हांनी घातक ठरत असतो. कारण आपल्याला माहिती आहे किती असे दुष्ट सल्लागार होते, धृतराष्ट्राच्या राज्यात विदुर पण होता, अत्यंत न्यायी होता, धर्मनिष्ठ होता, पण धृतराष्ट्राने कधी त्याचा सल्ला घेतला नाही. त्यांनी सल्ला कोणाचा घेतला? मगाशी मी सांगितलं ते कणिकाचा. दुसऱ्यांना त्रास कसं द्यावं हे शिकवणाऱ्याच्या नीतीने तो वागला. विदुर नीती त्यांनी बाजूला ठेवली आणि कणिक नीतीचा स्वीकार केला. आपण हे महाभारतातलं उदाहरण झालं, पण आजही आपण तेच बघतो. प्रत्येक पक्षात पक्षप्रमुखाच्या भोवतालची जी मंडळी असतात ती जर दुष्ट असली तर मग ती सगळा दुष्टपणाचाच कारभार. राजांनी जर असाच माणूस सल्लागार म्हणून नेमला तर सगळ्या प्रजेचे तो हाल करून टाकतो. म्हणजे आपल्याला आपण आजच्या राजकारणात तेच बघतो. सकाळी एकदा 9:30 तो संजय उवाच सुरू झालं की तो काय त्याच्या पक्षप्रमुखाला सल्ला देणार. सगळे बदसल्लाच हा दुष्ट माणूस देत असतो. म्हणजे आता ही जी सगळी चंद्राला दिवसा प्रकाशन असणे हे परमेश्वराने ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही दोष आहे. चंद्राला दिवसा प्रकाशन असणे हे कामे नेला जरा, आणि मग म्हणून ते भरजोळीसारख्या माणसाला खटकत असतात. पण या सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्त खटकणारी सातवं शल्य त्याचं म्हणजे दुष्टाचा पगडा मही पतिगृही. म्हणजे नृपांगणगता खलो मनसी सप्त शल्यानिमे, ही सात शल्य भरतुरालीला अत्यंत त्रास देतात. त्यांनी पुढच्या श्लोकात असं म्हटलंय की असे जे दुष्ट राजे असतात ते कोपिष्ट पण असतात, अत्यंत रागीट असतात. आणि मग तो क्रोधी राजा जो असतो ना त्याला विश्वास ठेवण्याच्या पात्रतेतच नसतो. मित्र आणि नातेवाईकसुद्धा त्याला घाबरतात दुष्ट राजाला. कारण त्यांनी असं म्हटलंय नकश्चित चंड कोप महात्म्य नाम भूगुजाम कोतारम पिजोवानम स्पृष्टो दहती पावका. आणि उदाहरण त्यांनी काय दिलं आहे, तीव्र जो कोपिष्ट राजा असतो तो आपला नातेवाईक आहे का मित्र आहे काही विचार न करता सगळ्यांशी दुष्टपणानेच वागत असतो. त्याला उदाहरण दिलं आहे त्यांनी होम. होम जर करायला तो होम करता बसला, म्हणजे होम करणारा होम करायला बसतो तोच होम करत असतो, मग त्याच्यामुळे तो होम घडत असतो. पण तरीसुद्धा त्याचा सुद्धा जर स्पर्श झाला अग्नीला तर त्याचा सुद्धा हात भासतोच. म्हणजे तो अग्नी असा विचार करत नाही की अरे याच्यामुळे मी आज इथे उत्पन्न झालो आहे, याच्यामुळे ही सगळी चाललेलं आहे होम हवन. नाही, म्हणजे राजाचा नातेवाईकाला सुद्धा जसा त्रास होतो तसा त्या होम करणाऱ्याला सुद्धा त्या अग्नीच्या जवळ हात गेला ते चटका बसतो. म्हणजे तसा तो राजा आपला हा बंधू आहे, गुरुजन आहे, कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही, म्हणून त्यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं. कारण या दुष्टांना जवळचं नातलं मित्र असं कुणीही नसतं. म्हणून वामन पंडितांनी भाषांतर केलंय धनी विसंवाल मही पतीला स्वकीय कोणीचं नसे तयाला अध्वर्य हो की यजमान त्याते हुताश जाळी दर्ताचा. तो अगदी यजमान असला यज्ञ असला तरी त्या आगीजवळ गेला की त्याचाही हात भासतो. आता मगाशी जसं ते गुणवंतांचे गुण कळतच नाहीत असे ह्याच्या उदाहरणं दिली होती की जाड्यम रीमती गण्यते वररुषा शूरे निगृणता तेजस्वी ना असेल तर ते गर्विष्ठपणा समजला जातो, वक्तृत्व शक्तीला वाचाळपणा समजला जातो हे बाकीच्यांच्या बाबतीत. पण असे जे दुष्ट माणसं असतात ना दुष्ट मालक ते आपल्या चाकरांच्या सुद्धा नेहमी कोड्यात काढत असतात. आपला त्यांच्याकडे काम करणारा जो सेवक आहे त्याचे कुठलेही चांगले गुण त्या दुष्ट मालकाला कधी दिसतच नाही. ते काय करतात मौनान मोका प्रवचन पटुर वाचको जल्पको वा दृष्ट्वा पार्श्वे प्रभवती सदा दूरश्चाप्रगल्भता क्षांत्याभिरुर्यदी न सहते प्रायशो नाभिजाता सेवाधर्मा परमगौनो योगिनामप्यगम्या. म्हणजे जे नोकर चाकरणाऱ्या गप्प बसतात म्हणजे न बोलता आपली कामं पार पडत असतात, आपण बरं आणि आपले काम बरं असं जे असतं त्यांना हा दुष्टमालक मुखदुर्बळ म्हणतो. अगदी मुखदुर्बळ आहे, काही त्याच्या तोंडून पटपट बाहेर पडणार नाही. आणि उलट प्रवचनपटू बोलका असला तर अरे बाबा किती बोलतोस, काय वेळगळे आहेस का तू, किती बडबडे आहेस असं म्हणतो. एखादा जो नोकर पार्श्वी फिरे म्हणजे जो पुढे पुढे करणारा असेल मागे मागे जाण्याच्या करणारा असेल म्हणजे त्यांची अंजी अंजी करणारा असेल तर त्याला उज्जट आगाव म्हटलं जातं. काय आगाव माणसासारखा वागतो. किंवा एखादा मागे मागेच राहत असतो, आपलं काम झाल्यावर मागे त्याला गावंढळ म्हटलं जातं. एखादा सहनशील असला शांत्याभिरूप की त्याला भित्रा म्हटलं जातं. सहनशील माणसाला भित्रा म्हटलं जातं आणि ते सहन करत नाही त्याला गर्विष्ठ म्हटलं जातं. एवढंसं म्हणून तुला बोललेलं काही सहन होत नाही असं त्या नोकराला म्हटलं जातं. आणि जो सहन करतो त्याला तो ना तसलाच आहे भेद्र, काही बोललं तरी त्याचे तो त्याच्यावर उत्तर देत नाही. एकंदरीत काय, आता चाकरी करणं ही फार अवघड आहे आणि दुष्टाची चाकरी करणं तर त्याहून अवघड आहे असं त्याने म्हटलं आहे की सेवा धर्म हा परमगौनो योगिनामप्यगमा. योगी माणसाला सुद्धा ते कळणं अतिशय अवघड आहे. कारण वामन पंडितांनी भाषांतर केलं आहे, मौने मूक दिसे वदे तरी महावाचाळ, पार्श्वी फिरे तेव्हा दीट तसा विवेकत्व नसे जरी चालता अंतरे, शांतीने तरी व्याळ शांतीने जरी पै गावंडा त्यापरी, सेवा धर्म असा अगाध कथिला हा जाण योगेश्वरी. असा दुष्टांची चाकरी करणं म्हणजे चाकरात नेहमी ते खोडच काढत असतात, त्यांच्यातला काय उणेपणा आहे तो शोधत असतात, त्यांच्या सद्गुणालाही दुर्गुण म्हणत असतात. म्हणून दुष्टांची चाकरी करणं हे महाकठीण काम असतं. त्या चाकरांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं. म्हणजे हा दुष्ट त्याच्याकडच्या कुत्र्याचे सुद्धा लाड करतो पण चाकरांना मात्र वाईट वागणूक देत असतो अशी ही दुष्टांची चाकरी करणं असतं. दुर्जन काय करतात, दुसऱ्या दुर्जनांना नेहमी आश्रय देतात आणि त्यांचं सामर्थ्य वाढवतात आणि मग स्वतःला पाहिजे तसं वागत असतात. स्वतः काय काय कर्म केली आहेत ते विसरलेले असतात आणि मग त्या मोठ्या वैभवाला चढतात पण ते वैभव कसं मिळवलं आहे, किती जणांच्या मुंड्या मरगाळून मिळवलेलं आहे हे ते विसरतात आणि सद्गुणांचा नेहमी द्वेष करतात. त्यामुळे अशा दुष्टाच्या आश्रयाने कुणालाही सुख होत नाही हे सांगताना भर्तृहरी म्हटलं आहे, उद्भासिता किल खलस्य विश्रुम खलस्य प्राग्जात विस्मृती निजात मक कर्म वृत्ते दैवात अवाप्त विभवस्य गुणद्विषोस्य नीचस्य गोचरगते सुखमाप्यते काही. म्हणजे तो खळ कसा असतो त्याला खळच आवडतात ना, ज्या आवडेत खळ आपणही तसाच. दुर्वृत्त फार निज परत्र दुष्ट नीच आले तयास जरी वैभव दैव योगे, त्याला दैवयोगाने वैभव प्राप्त झालं तरी त्याला त्याच्या मनात कृतज्ञता न असते. नांदे तया सव सुखे मग कोण सांगे, म्हणून अशा दुष्टांच्या बरोबर कोण बरं सुखाने राहू शकेल. म्हणजे त्यांच्याबरोबर राहणं हे एक दुःखकारकच असतं कारण दुष्ट हा स्वैरवर्तनाचा असतो, स्वतःला वाटेल तसं वागत असतो, दुराचारी असतो, मुजोर असतो, त्यामुळे त्यांची संगत कधीही धरू नये. आणि दुष्टांचा दुष्टपणा वयाबरोबर कमी होत नाही, म्हणजे वयाबरोबर काही गोष्टी कळल्या पाहिजेत, चांगले काही नाही, दुष्टांचा दुष्टपणा वाढतच असतो. त्याला उदाहरण दिलं जातं, ते कुड्याचा वृक्ष जो असतो त्याचं जे फळ असतं ते पिकलं तरी ते कडूच आणखीन कडूपणा त्याचा वाढत जातो, पिकल्यावर त्याचा कडूपणा कमी होत नाही. म्हणजे वयसा परिमाण आहे ती यक खलहा कलैवसा सुपक्वमपि माधुर्यम नोपयातींद्र वारुणम. इंद्र वारुणे म्हणजे कुड्याचं झाड, ती जरी सुपक्व झाली अगदी पिकलं ते फळ तरीसुद्धा त्याचा कडूपणा जात नाही. तसं हे दुष्ट माणसं वयाने वाढले अगदी मरायला टेकले तरीसुद्धा त्यांचा दुष्टपणा कमी होत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की चालती गाडी असेल शकटम पंचा असतेनं, गाडीपासून नेहमी 5 हात लांब राहावं. नाही तर काय, पूर्वीच्या काळी त्या बैलगाडीचा धक्का लागला आता म्हणजे अंगावर शेजारून जात असताना आपल्याच अंगावर घाण उठते. दशहस्तेनं वाजिना घोड्यापासून 10 हात लांब राहावं, नाही तर तो कधी आपल्याला त्याचं पाय मारेल ते सांगता येत नाही. हत्ती सहस्रहस्त सहस्त सहस्रेण, हत्तीपासून 1000 हात लांब राहावं म्हणजे गाडीपासून 5 हात लांब राहावं, घोड्यापासून 10 हात लांब राहावं, हत्तीपासून 1000 हात दूर राहावं. पण देशात त्यागेन दुर्जना, दुर्जनापासून तो राहत असेल तिथे राहूच नाही आहे, ते जाग ती जागा तो भूभाग अगदी देशसुद्धा सोडायची वेळ आली तरी चालेल पण दुर्जनापासून लांब राहावं. नाही तिथे हाताचं प्रमाण उपयोगी पडत नाही इतकं दुर्जनापासून लांब राहिलं पाहिजे. कारण नांदे तयास्तव सुखे मग कोण सांगे, दुष्टाच्याजवळ कोणीही सुखाने राहूच शकत नाही. तर भरद्वाजांनी पुढच्या श्लोकात दुष्टांची मैत्री आणि सज्जनांची मैत्री यातला विरोधाभास स्पष्ट केले. दुष्टांची मैत्री कशी असते आणि सज्जनांची मैत्री कशी असते, एक निसर्गातलं दृष्टांत घेऊन सांगितलं आहे. सावलीचा दृष्टांत त्यांनी घेतला आहे. आपल्याला माहिती आहे सावली सकाळी उठल्यावर जर आपण बाहेर गेलो ऊन पडायला लागलं की त्यावेळेला मोठीच्या मोठी लांबलचक सावली असते. ती हळूहळू दिवसभर आला सूर्य डोक्यावर आला की ती सावली हळूहळूहळू आकुड होते. 12 वाजता तर अगदी फक्त आपल्या पायाभोवतीच सावली पडते आणि परत दुपारी 12 नंतर ती सावली अशी मोठी मोठी व्हायला लागते. अगदी रात्री 7:30 तर ती अशी लांब लचक पडते. ते सावलीचं उदाहरण घेऊन भरतुरारी म्हणतात आरंभ पूर्वी क्षयणी क्रमेण लघवी पुरा वृद्धिमतीश पश्चात दिनस्य पूर्वार्ध परार्ध भिन्ना छाये व मैत्री खलसज्जनाना. म्हणजे पहिल्या ते खूप मोठी आणि नंतर लहान लहान होत आणि सावली सारखं कोण असतं दुष्टांची मैत्री. आणि आधी छोटी अगदी पायाशी 12 वाजता आणि संध्याकाळपर्यंत लांब जाणारी म्हणजे मोठी मोठी होत जाणारी सावली सार कोणाच्या मैत्रीसारखी असते तर सज्जनांच्या मैत्री करते. म्हणजे आरंभपूर्वी खूप मोठी आधी खूप मोठी जशी सावली असते मग ते लहान होत जाते तसे दुर्जनांची मैत्री असते. आधी गळ्यात गळे भेट झाल्या झाल्या गळ्यात गळे आणि मग काही दिवसांनी एकमेकांचे वाबाडे काढले इतकं त्यांची मजल जाते मग एकमेकांच्या उरावर बसतात मग मैत्री मोठी एकमेकांना काय गुपितं सांगितले गेली असतील ते सुद्धा चव्हाट्यावर आणते. अशी दुर्जनांची मैत्री असते आधी एकदम मोठी आणि मग ती हळूहळू होत जाते. पण कारण ती स्वार्थापोटीच केलेली असते. स्वार्थापोटी आज माझं याच्याकडे काम आहे ना मग एकदम त्यांना मैत्रीचा उमाळा येतो गरज सरो वैद्य म्हणू तसं मग ती मैत्री त्यांना मैत्रीचं महत्त्व नसतं मग ते तुमच्याशी भांडायला तयार असतं. पण सज्जनांची मैत्री कशी असते त्या दिवसाच्या दुसऱ्या भागातल्या सावलीसारखी असते. आधी लहान असते मग हळूहळू मोठी जाते म्हणजे हळूहळू म्हणजे आधी सज्जन हळू आधी बेताबेताने मैत्री वाढवतो कारण ती स्वार्थापोटी नसते त्याला दुसऱ्याकडनं काहीही स्वार्थ साधायचा नसतो त्यामुळे आधी ते एकमेकांचे गुणदोष दोन सज्जन जाणून घेतात यातले दृष्टिकोन काय आहेत याचे काय आहेत त्यांचे आपले समान आहेत का आपण समान विषयावर एकत्र येऊ शकतो का नाहीतर एकाचं तोंड तिकडे एकाचा राजकीय मतं ही अशी दुसऱ्याची तशी मग काय रोज भांडणच होणार ते एकमेकांशी मैत्री करण्याच्या पंथात पडत नाही. पण ते आधी बघतात की आपली मैत्री कशी आहे टिकेल का आणि मग वाटलं की हा आपल्यासारखा समानशील आहे याचं नाही सख्य हे आपल्याला समानशील आहे मग त्यांचं सख्य होतं मग ती पुढे वाटत जाते ती कधीही तुटत नाही मग ही मैत्री तुटायची नाही इतकं त्यांना आत्मविश्वास येतो ते एकमेकांच्या जीवाला जीवसुद्धा देतात अशीही सज्जनांची मैत्री असते. आणि दुर्जनांची मैत्री मात्र अशी आधी खूप मोठी आरंभपूर्वी सुरुवातीला मोठी आरंभपूर्वी क्षयणी क्रमेण आधी मोठी मग लहान होणारी पण लघवी पुरा आधी लहान वृद्धिमतीच्या पश्चात नंतर वाढत जाणारी. दिवसाच्या पूर्वीची मैत्री कशी असते आधी मोठी मग लहान होणारी दुर्जनासारखी आणि आधी लहान मग मोठी सज्जनासारखी छाये व मैत्री कलसज्जनाना असं आहे. म्हणजे निसर्गाच्या निरीक्षण शक्ती भरतोरेंची इतकी सूक्ष्म आहे की त्या रोज दिसणाऱ्या घटनेतून त्यांनी हा अर्थ शोधून काढलेला आहे आणि मग हा विरोधाभास सज्जन आणि दुर्जन यांच्या मैत्रीतला स्पष्ट केला आहे. वामन पंडितांनी म्हटलं आहे आरंभी जे फार शेकी न काही आधी थोडी जे क्रमे फार पायी छाया पूर्वार्धा परार्धा दिनाचे तशीच मैत्री दुर्जनांची बल्याची. आणि मग नंतरच्या श्लोकात भरतुरांनी 3 उदाहरणं दिली आहेत. ते 3 उदाहरणं म्हणजे 3 ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे संतुष्ट होतात आणि तरीसुद्धा त्यांना कशामुळे त्रास होतो असं म्हणजे वेगळ्या तऱ्हेची रचना केली आहे. तिनातिनाचे गट करून ही रचना केली आहे. पहिल्यांदा काय म्हटलंय मृग मीन सज्जनाना. इथे 3 जण कोण आहेत मृग म्हणजे हरिण मीन म्हणजे मासा आणि सज्जन हे 3 कसे आहेत तृणजल संतोष विहित वृत्तीना. म्हणजे मृगाचं समाधान कशाने होतं निर्वाह कशाने होतो तर तृणाने गवताने होतो. मीन माशाचा निर्वाह कुठे होतो जल जलात होतो आणि सज्जनांचा काय संतोष दुसऱ्यांना आनंद देणं आनंद घेणं हे सज्जनांचं वृत्तीने ते निर्वाह करत असतात. पण तरी पण लुब्धक घी वर पिशूना निष्कारण वैरिण जगती, म्हणजे हे तिघांना काय होतं तर लुब्धक म्हणजे पारधे, धीवर म्हणजे कोळी, आणि पिशूना म्हणजे दुष्ट, हे तीन त्या तिघांना उगाचच छळत असतात. म्हणजे मृगाला तो गवत खाऊन जगत असताना पारधी अकारण ठार करत असतो, मासा पाण्यात सुखाने राहत असताना कोळी त्याला पकडत असतो, आणि सज्जन संतोष वृत्तीने आनंदावर जगत असताना हे दुष्ट म्हणजे पिशूना त्याला निष्कारण वैरी होतात. काही या वैरामागे कारण नसतं, ते अगदी अकारण वैर धरत असतात. तृणे मृगाला सलिले झशाला, संतोष हे वृत्ती महाजना. म्हणजे तृणाला मृगाला तृण, सलील म्हणजे पाणी, कुणाला झश म्हणजे मासा, माशाला पाणी, संतोष हे वृत्ती महाजनाला, सज्जनाला संतोष. निष्का तयास निष्कारण सिद्ध वैरी, किरात कैवर्त कदुष्ट भारी. या तिघांचं वैरी कोण? तर मृगाचा वैरी तो शिकारी होतो, माशाचा वैरी तो कोळी होतो कैवर्तक, आणि सज्जनाचा वैरी तो दुष्ट होते. म्हणजे असं आहे, म्हणून या सगळ्या दुर्जनांच्यापासून दूर राहावं हा सज्जन हा भर्तृहरींनी या 10 श्लोकात मिळून केलेला उपदेश आहे. म्हणजे असं म्हटलं जातं, दुर्जनेन समम सख्यम प्रीतीम चापी न कारये. दुर्जनाबरोबर मैत्री नको, प्रेम नको, काहीच नको. त्याच्याशी शत्रुत्व पण नको आणि मित्रत्व पण नको. याला उदाहरण दिलं जातं कोळशाचं किंवा निखाऱ्याचं. उष्णोदहती चांगारा क्षीता कृष्णा येते करम. जे कोळसा जो असतो गरम असताना त्याला हात लावला काय होतं? हात दासतो. आणि गार असताना कोळशाला हात लावला तर हात काळे होतात. म्हणजे त्या कोळसा काहीही कसाही असला, कुठल्याही परिस्थितीत असला तरी तो त्रास देणारच असतो. तसे हे दुर्जन असतात, म्हणून त्यांच्याशी सख्यही करायला जाऊ नये, त्यांच्या गळ्यातही गळे घालू नयेत. म्हणून त्यांना आपलं लांबून रामराम करावा. दुर्जनम प्रथमम वंदे, सज्जनम तदनंतरम. सज्जन रागवत नाही की मला कारणे बाबा नमस्कार केला, असं सज्जन कधीही म्हणायला जात नाही. म्हणून दुर्जनांच्या संगतीत राहूच नाही आहे. कारण असं म्हटलं जातं, अहो दुर्जन सत्संगती मान हानी पदे पदे. पदोपदी अपमान होत असतो सज्जनांच्या सहवासात राहणाऱ्यांचा. म्हणजे पावको लोह संगेनं मुद्गैर्मी अभिताड्यते. म्हणजे अग्नी असतो तो किती खरं म्हणजे तेजस्वी असतो, पण जेव्हा तो लोखंडावर चढतो, लोखंडात जेव्हा तो अग्नी असतो म्हणजे लोखंड जेव्हा गरम केलं जातं तेव्हा त्याला घणाचे घाव सोसावे लागतात. त्या अग्नी असून सुद्धा, त्या तेजस्वी अग्नीला सुद्धा लोखंडाशी मैत्री केली, दुर्जनाशी मैत्री केली की त्याला घणाचे घाव सोसावे लागतात. आणि या दुर्जनांच्यावर जो अगदी मोठ्या याने उपकार करायला जातो, जाऊ देऊ काही की माणसं, त्यांना पण समजून घेतलं पाहिजे एवढं काय, पण त्यांच्यावर उपकार करणाऱ्यांच्यावरही ते अपकारच करत असतात. उपकार करणाऱ्याशी सुद्धा दुर्जन कधीही चांगला वागत नाही. उपकारोपी नीचा नाम अपकारो हे जायते. उपकार करणाऱ्यावर सुद्धा ते अपकारच करत असतात. पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. सापाला दूध पाजलं तरी तो काय करतो? त्याचं विषच वाढत असतं. त्याच्यात तो काही निर्विष होत नाही दूध पाजल्यामुळे. सापाचं जसं विषच वाढत असतं तसं दुर्जनावर उपकार केले तरीसुद्धा तो अपकारच करत असतात. म्हणून एखादा दुर्जन अगदी गोड बोलायला लागला, दुर्जन हा प्रिय वादिती नैव विश्वास कारण. एखादा दुर्जन गोड बोलतो आहे ते तोंडापुरतं असतं, त्याच्या स्वार्थासाठी असतं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. कारण तो कसा असतो तर मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदयेत वाला आलम. तो कारणापुरता त्याच्या स्वार्थासाठी गोड बोलला तरी त्याच्या हृदयात मात्र हला हलो असं विषच भरलेलं असतं. असं या 10 श्लोकात भर्तृहरींनी दुष्टाची सगळी लक्षणं स्पष्ट केलेली आहेत की जे दुर्जनांना विनाकारण छळतात, जसा हरणाला शिकारी आणि माशाला तो कोळी छळत असतो तसे ते छळतात. दुर्जनांची मैत्री ही सकाळच्या सावलीसारखी असते, आधी गळ्यात गळे आणि मग एकमेकाला त्रास देणं. आणि हे दुर्जन नेहमी दुर्जनांनाच वाढवत असतात आणि सज्जनांचा द्वेष करत असतात. त्यांच्या चाकरांशी सुद्धा ते अतिशय त्यांचा उणेपणा शोधत असतात. बोलला नाही मुखदरवळ म्हणायचं, बोरका असला तर वेडगळ म्हणायचं, पुढे पुढे केलं तर त्याला आगाऊ
दांडगा म्हणायचं, मागे मागे राहिला तर गावंढळ म्हणायचं, असे ते त्यांच्या चाकरांशी वागतात. त्या दुष्ट राजाला कोणी नातेवाईक काय मित्र काय असं त्यांच्या लेखी कोणी नसतं. तो होमाचा अग्नी जसा होमकर्त्याला सुद्धा त्रास देतो भासतो, तसे हे दुष्ट राजे वागत असतात. म्हणून आणि या दुर्जन राजसभेत असणं, राजाचा सल्लागार असणं ही त्या भर्तृहरीला हृदयात अतिशय टोचणारी अशी गोष्ट आहे. आणि जर लोभ आणि दुष्टपणा अंगात असेल तर दुसऱ्या कुठच्याही आणखीन पाप करण्याची किंवा आणखीन दुर्गुणाची आवश्यकतासुद्धा नाही. त्यांना गुण कोणाचे दिसतच नाही, सगळीकडे त्यांना कावीळ झालेल्या माणसासारखं पिवळंच दिसत असतं. मर्यादा शैलाला मूर्ख म्हणणं, रथस्थाला दांभिक म्हणतो, शूराला निर्दय म्हणतात, गर्वे जितेंद्रिय मुनी असतात त्यालाही मूर्ख म्हणतात, गोड बोलणाऱ्याला दीन दुबळ्या म्हणतात, वक्ता आहे वक्तृत्व शक्ती आहे त्याला वाचाळ म्हणतात. म्हणजे गुणवंतांचा एकही गुण असा नाही की जो दुर्जनाला म्हणजे वाईट वाटत नाही. प्रत्येकाला ते नावच ठेवत असतात. म्हणून दुर्जना हा पर्यास्तव्या विद्यालंकृत होते सण, अगदी विद्याविभूषित असला तरी पण जो दुर्जन असेल तर तो लांबच त्याच्यापासून राहावं, कारण त्यांचा तो स्वभावच आहे आणि तो स्वभाव बदलत नाही. निर्दयता, विनाकारण कलह करणे, परधन आणि परस्त्री यांच्याबद्दल नेहमीच त्यांना आकर्षण असतं. असे हे पापी आणि दुर्जन निंद्य कर्म करणारे असतात, त्यांच्यापासून दूरच राहावं. आणि त्यांनी कितीही तीर्थक्षेत्राला जाऊन आले तरी त्यांचा स्वभाव बदलत नाही. उपदेशाच्या समुपदेशनाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, ते हाडाचेच दुष्ट असतात, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहावं असा उपदेश भर्तृहरीने केलेला आहे. आणि त्याच्यानंतरच्या भागात त्यांनी लगेच सुजन पद्धती म्हणून सज्जनांची माहिती सांगितलेली आहे, त्यांचा गुणगौरव केलेला आहे, तो आपण पुढच्या भागात बघूया.
संपवा.